त्यानंतर येशू देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला व तो लोकांना देवाच्या गोष्टी शिकवायचा. तेव्हा लोक ते ऐकून आश्चर्यचकित व्हायचे. एक दिवस जेव्हा येशू प्रार्थनेच्या ठिकाणी शिकवत होता तेव्हा तिथे भूत लागलेला एक माणूस होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, तू आम्हाला काढून आमचा नाश करायला आला आहेस का? मला माहित आहे की तुला देवाने पाठविले आहे व तू देवाचा पवित्र माणूस आहेस. पण येशू त्याला धमकावून म्हणाला, शांत राहा व ह्याच्यातून निघ. मग ते भूत त्या माणसाला खाली आपटून निघून गेलं. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले व त्यांनी एकमेकाला म्हटले की बघा हा कसं शिकवितो आणि तो भूतांना पण आज्ञा देतो आणि ते चालले जातात. व त्यानंतर त्याच्या विषयीच्या गोष्टी सर्व नगरांमध्ये पसरत गेल्या.